गलतीकरास पत्र अध्याय 6. बंधूंनो, कोणी दोषात सापडला तर तुम्ही जे आध्यात्मिकदृष्ट्या पुढारलेले आहात त्या तुम्ही त्याला सुधारावे, पण ते सौम्यतेच्या आत्म्याने ही करा आणि स्वतःकडे लक्ष ठेवा, यासाठी की तुम्हीही मोहात पडू नये. एकमेकांची ओझी व्हा, अशा रीतीने तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. कारण जर कोणी स्वतःला महत्वाचा समजतो, प्रत्यक्षात तो नसला तरी, तर तो स्वतःची फसवणूक करून घेतो. प्रत्येकाने आपल्या कामाची परीक्षा करावी आणि मगच स्वतःची इतरांबरोबर तुलना न करता स्वतःविषयी अभिमान बाळगणे त्याला शक्य होईल. कारण प्रत्येकाला त्याची स्वतःची जबाबदारी असलीच पाहिजे. ज्याला कोणाला देवाच्या वचनांचे शिक्षण मिळाले आहे, त्याने जो शिक्षण देत आहे त्याला सर्व चांगल्या गोष्टीत वाटा द्यावा. तुम्ही फसू नका. देवाची थट्टा होणे शक्य नाही, कारण एखादी व्यक्ती जे पेरिते त्याचेच त्याला फळ मिळेल. जो कोणी आपल्या देहस्वभावाचे बीज पेरतो त्याला देहस्वभावापासून नाशाचे पीक मिळेल, पण जो आत्म्यात बीज पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवनाचे पीक मिळेल. जे चांगले आहे ते करण्याचा आपण कंटाळा करू नये, कारण आपण आळस केला नाही तर योग्य वेळी आपणास आपले पीक मिळेल. तर मग ज्याप्रमाणे आपणास संधी मिळेल तसे सर्व लोकांचे आणि विशेषतः ज्यांनी सुवार्तेवर विश्वास ठेवला आहे त्यांच्या घराण्याचे चांगले करूया. पहा किती मोठे अक्षरे मी लिहिलीत. ज्यांना बाह्य देखावा करणे आवडते ते तुम्हाला सुंता करून घेण्याची सक्ती करतात, परंतु ते अशासाठी की ख्रिस्ताच्या वधस्तंभामुळे त्यांचा छळ होऊ नये. परंतु सुंता करून घेणारेही नियमशास्त्र पाळीत नाहीत आणि तरीही तुमची सुंता व्हावी असे त्यांना वाटते, यासाठी की त्यांना तुमच्या देहावरून फुशारकी मारता यावी. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाशिवाय मी कशाचाही अभिमान बाळगू नये. त्याच्याद्वारे मला जग वधस्तंभावर खिळेले व मी जगाला वधस्तंभावर खिळेला आहे. कारण सुंता होणे किंवा न होणे काही नाही, तर नवी उत्पत्ती हीच महत्वाची आहे. तर जितके हा नियम पाळतील तितक्यावर आणि देवाच्या सर्व इस्रायलावर शांती व दया असो. आता इथून पुढे मी एवढेच मागतो की या पुढे कोणीही मला त्रास देऊ नये, कारण आधीच मी येशूच्या खुणा माझ्या शरीरावर धारण केलेले आहेत. बंधूंनो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्याबरोबर असो. आमेन.